आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठीचा प्रचार शिगेला। मुंबईत शिवाजी पार्कवर महायुतीची तर वांद्रे कुर्ला संकुलात इंडिया आघाडीची प्रचारसभा। मोदींशिवाय या देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता कोणामध्येही नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार। धर्माच्या आधारे लाभ देण्याचं काँग्रेसचं धोरण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या विरोधातलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं उत्तर प्रदेशातल्या प्रचारसभेत प्रतिपादन। आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश। लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठीचा प्रचार शिगेला पोचलाय। पाचव्या टप्प्यासाठी येत्या 20 मे रोजी मतदान होणार आहे। या टप्प्यात राज्यातल्या 13 मतदारसंघांचा समावेश आहे। या सर्व मतदारसंघांमध्ये प्रचार उद्या संपत असून सर्वच राजकीय पक्षांचे नेते सभा बैठका पदयात्रा काढून जोरदार प्रचार करत आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मुंबईत शिवाजी पार्क इथं मुंबईतल्या महायुतीच्या उमेदवारांसाठी आयोजित प्रचारसभेला संबोधित करत आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि इतर ज्येष्ठ नेते या सभेला उपस्थित आहेत। मोदींशिवाय या देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता कोणामध्येही नसल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दादरमधल्या शिवाजी पार्कवर प्रचारसभेत केलं। बाळासाहेबांनीही नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला होता। आताही मोदींचं काम आणि अयोध्येतला राम आपल्या पाठीशी आहे असं ते म्हणाले। यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली। या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेतल्या घोटाळ्यांवरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली। महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये गेल्याचा आरोप खोटा आहे। मी मुख्यमंत्री होतो तेव्हा सर्वाधिक उद्योग महाराष्ट्रात आले होते असा दावा त्यांनी यावेळी केला। विरोधकांकडे विकासाचा मुद्दा नसल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केला। इंडिया आघाडी सत्तेवर येणार नसल्यामुळे त्यांच्याविषयी बोलून वेळ घालवणार नसल्याचं मनसे प्रमुख राज ठाकरे या सभेत म्हणाले। मोदींमुळेच अयोध्येत राम मंदिर झालं, अन्यथा ते झालं नसतं। मोदी यांनी काश्मीरमधून 370 कलम हटवून दाखवलं असं त्यांनी सांगितलं। मोदी यांनी काश्मीरमधून 370 कलम हटवून दाखवलं, ट्रिपल तलाक बंद केला असं ते म्हणाले। यावेळी त्यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, शालेय अभ्यासक्रमात लहानपणापासून मराठा साम्राज्याचा इतिहास यावा आणि शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांना ऐतिहासिक वैभव प्राप्त करून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय समिती नेमण्याची मागणी त्यांनी केली। मुंबई गोवा महामार्ग लवकर पूर्ण करण्याचं आवाहन त्यांनी केलं। केंद्रीय मंत्री रामदास आठवले, जोगेंद्र कवाड यांच्यासह अनेक मान्यवर या सभेला उपस्थित आहेत। मुंबईत वांद्रे कुर्ला परिसरात इंडिया आघाडीची प्रचारसभा होतीय। राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यापुढे आव्हान उभं केलंय असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत या सभेत म्हणाले। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार, नसीम खान या नेत्यांचीही भाषणं यावेळी झाली। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे आणि आघाडीचे इतर नेते या सभेला संबोधित करणार आहेत। उत्तर प्रदेशात विविध राजकीय पक्षांच्या प्रचाराला वेग येतोय। प्रधानमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी आज अल्पसंख्याकांच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा काँग्रेसला लक्ष्य केलं। बाबासाहेब आंबेडकरांनी धर्माधारित लाभ वाटपाला खुला विरोध केला होता आणि धर्माच्या आधारे लाभ देण्याचं काँग्रेसचं धोरण बाबासाहेबांच्या विचारांच्या विरोधातलं आहे असं ते हमीरपूर जिल्ह्यात प्रचारसभेला संबोधित करताना म्हणाले। तत्पूर्वी बाराबंकी इथल्या सभेतही मोदी यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं। समाजवादी पक्षानं आता बंगालमध्ये आश्रय घेतलाय आणि त्यांची राजकीय युती फक्त मतांचं राजकारण आणि तुष्टीकरणासाठी आहे असं ते यावेळी म्हणाले। फतेहपूर इथंही एका सभेला मोदी यांनी संबोधित केलं। दरम्यान रायबरेलीतल्या उंचाहार विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज पांडे यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला। काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी आज रायबरेलीमध्ये प्रचारसभा घेतली. राहुल गांधी यांनी 20 वर्ष रायबरेली इथल्या जनतेची सेवा केली असं सांगत त्यांना मतदान करण्याचं आवाहन सोनिया गांधी यांनी केलं. तर देशातली जनता भाजपाला कंटाळली असून आता त्यांना बदल हवाय असं प्रियंका गांधी म्हणाले. काँग्रेसचे अमेठीचे उमेदवार किशोरीलाल शर्मा यांच्या प्रचारात आज काँग्रेस नेते राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव सहभागी झाले. इंडिया आघाडी सत्तेत आली तर शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी किमान आधारभूत किमतीचा कायदा आणला जाईल असं आश्वासन अखिलेश यादव यांनी दिलं. बहुजन समाज पक्षाच्या सर्वे सर्वा मायावती यांनीही आज प्रतापगड इथं प्रचारसभा घेतली आणि भाजपा आणि काँग्रेसवर टीका केली. गेल्या 60 वर्षात काँग्रेसच्या कारकिर्दीत झाली नाहीत, एवढी कामं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात पूर्ण झालीत, यात रस्ते, सिंचन या योजनांसह मूलभूत सोयीसुविधांच्या कामांचा समावेश आहे असं भाजपा नेते नितीन गडकरी यांनी म्हटलंय. ते आज धुळे जिल्ह्यातल्या सिंदखेडा इथं महायुतीचे उमेदवार डॉ सुभाष भामरे यांच्या निवडणूक प्रचारसभेत बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. दिल्लीतलं प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं गेल्या 10 वर्षात कोणत्याही ठोस उपाययोजना राबवल्या नसल्याचा आरोप आज काँग्रेसनं केला. काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी दिल्लीतल्या काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते. दिल्लीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण असल्यानं निवडणुकीत हा महत्वाचा मुद्दा आहे. शहराला प्रदूषणमुक्त करणं ही केंद्र सरकारची जबाबदारी असल्यानं ती पूर्ण करण्यासाठी त्यांनी काम करणं गरजेचं असल्याचं ते यावेळी म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी प्रकारात भारताच्या सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं आज उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत मलेशियाच्या जुनैदी अरिफ आणि रॉय किंग याप जोडीचा त्यांनी पराभव केला. त्यापूर्वी अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रास्टो यांनी दक्षिण कोरियाच्या ली यू लिम आणि शिन सेईंग चॅन यांच्याविरुद्धच्या अटीतटीच्या लढतीनंतर महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. 55वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजेच इफ्फीच्या अधिकृत पोस्टरचं अनावरण माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी फ्रान्समध्ये 77व्या कान चित्रपट महोत्सवात केलं. चित्रपट निर्माते अशोक अमृतराज, रिची मेहता, पार्श्वगायक शान, अभिनेता राजपाल यादव, ज्येष्ठ चित्रकर्मी बॉबी बेदी यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. इफ्फी नोव्हेंबर महिन्यात गोवा इथं होणार आहे. यावर्षी पहिल्यांदाच कान चित्रपट महोत्सवात भारत पर्वाचं यजमानपद भारत भूषवणार आहे. आगामी काळात जगाचं नेतृत्व करण्याच्या दृष्टीनं भारत सर्व प्रकारच्या राष्ट्रीय क्षमता विकसित करत असल्याचं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलंय. ते आज नवी दिल्ली इथं व्यापारी संघटनेनं आयोजित केलेल्या परिषदेला संबोधित करताना बोलत होते. व्यवसायासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याबरोबरच भारतानं क्षमता विकास आणि स्पर्धात्मकता वाढवण्याचा प्रयत्न करायला हवा असं ते यावेळी म्हणाले. नायगाव जूचंद्र असा नवा बायपास तयार करून बोरिवली कोकण रेल्वे मार्गाला जोडण्याच्या कामाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार मंजुरी दिल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. ते आज कांदिवली इथं बोलत होते. मुंबईत शिवाजी पार्कवर सुरू असलेल्या प्रचारसभेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संबोधित करत आहेत. देशाला विकसित करण्यासाठी 2047 स्वप्न घेऊन या शहरात आल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. भारताबरोबर स्वतंत्र झालेले कित्येक देश भारताच्या पुढे निघून गेले, पण त्या काळच्या सरकारांनी भारतीयांच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला नाही, त्यामुळे भारताचा विकास रखडल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. सभेवर येण्यापूर्वी त्यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि सावरकर स्मारकावर जाऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यासाठीचा प्रचार शिगेला. मुंबईत शिवाजी पार्कवर महायुतीची तर वांद्रे कुर्ला संकुलात इंडिया आघाडीची प्रचारसभा. मोदींशिवाय या देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता कोणामध्येही नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार. धर्माच्या आधारे लाभ देण्याचं काँग्रेसचं धोरण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या विरोधातलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं उत्तर प्रदेशातल्या प्रचारसभेत प्रतिपादन. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.